सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 10:21 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये फिरायला जाणं आणि फोटो वगैरे काढणं मागल्या पावसाळ्यात सुद्धा बऱ्याचशा घटना घडल्या ज्यांनी खऱ्या अर्थानं मन खट्टू झालं. आपल्या नाशकातले सिडकोमध्ये राहणारे 2 ते 3 मुलं गेले होते पहिण्याकडे फिरण्यासाठी आणि तिकडे गेल्यानंतर कोणाचा तरी पाय घसरला. फोटो काढताना 2 मुलांचा पाय घसरला, ते पडले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. अशी एक अशीच घटना ह्या पंधरवड्यात सुद्धा आपल्याला ऐकायला मिळाली. आपल्या नाशिकमध्ये शिकायला आलेला एक मुलगा फिरायला गेला होता, पाय घसरला, पडला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला. अशा घटना ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं कुठंतरी ना मनाला त्रास होतो. जेव्हा आपण ह्या स्पॉट्सवर फिरायला जातोय तेव्हा आपल्याला चांगलंच माहिती असतं निघताना की मी प्रचंड एन्जॉय करणार आहे, धमाल करणं गरजेचं सुद्धा आहे. येस, ऑफकोर्स त्याचसाठी आपण जात असतो, पण ॲट द सेम टाईम स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे आणि ॲट द सेम टाईम प्रत्येकानं ग्रुप लीडरचं ऐकणं महत्त्वाचं आहे. फोटो काढत असताना आपण कुठं उभं आहोत, इथून मी पडणार तर नाही, इथून पडल्यानंतर काही इजा तर होणार नाही, त्या इजेचं प्रमाण खूप मोठं तर असणार नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार आधी करायचा. प्रत्येक ठिकाणी फुंकून पाऊल ठेवायचं. कोणी म्हटलं ना काय भित्रा आहे, काय घाबरट आहे, चालतं, हो आहे मी भित्रा, हो भीती वाटते मला, घाबरतो मी, नो प्रॉब्लेम, म्हटलं कोणी असं काही फरक पडत नाही. पण आपल्याला आपला आणि इतरांचा सगळ्यांचाच जीव महत्वाचा आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर या विषयाबद्दल जरा इन डिटेल आणखीन थोडं बोलूया थोडा सुयात. रुद्र आहे तुमच्या सोबत, एक कडक ट्रॅक फ्रॉम ग्रेट ग्रँड मस्ती वाना तेरा इश्क इश्क एन्जॉय बजाते राहो.